नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः, शर्वाय च पशुपतये च नमो, नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः, कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो, गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो, मीढुष्टमाय चेशुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृध्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्रियाय च शीभ्याय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, पूर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापगल्भाय च नमो, जघन्याय च बुद्धियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च खल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूथिने च नमो, बिल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च
श्रीराम। परम पूजनीय स्वामीजींनी नागपूर येथे जे साधना शिबिर घेतलं होतं, त्या साधना शिबिरात अहिंसा या भगवद्गीतेमधील दैवी गुणावरती त्यांची प्रवचनं झाली। त्या प्रवचनातला काही भाग आपण आज ऐकणार आहोत।
असल्यामुळं ज्ञान ध्यानाचं लक्षण सांगत असताना दुसऱ्या अध्यायामध्ये जसं आत्मज्ञानाचं आत्म्याचं लक्षण सांगितलं तसं या अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगताना किंवा ज्ञानाची लक्षणं सांगताना ज्ञानी पुरुषाच्या स्वभावाचं वर्णन केलं. कारण एवढी ज्ञान हे कोणाच्याही बुद्धीमध्ये गुप्त रूपाने असणार ते त्याच्या वर्तनावरून प्रकट होणार. कोणाच्याही ठिकाणी असणार ज्ञान हे दृश्य स्वरूपात असं नसत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कौभाची लवलव सांगे भूमीचे मांडव कैसे आचार गौरव सुखुली नाचे. कोंभ किती लुसलुशीत आहे याच्यावरून जमीन जमिनीचा पोत कळतो. जर वाळवंटी जमीन असेल तर काट्यांनी स्वरूप उघडत आणि जर सुपीक जमीन असेल तर लुसलुशीत कोळा कोंभ उघडत. आज जर प्रेम असेल आज जर शांती असेल आज जर दया असेल आज जर करुणा असेल आज जर आत्मबुद्धी वास करून असेल तर तो आपल्या देहाला विशेष महत्व देणार नाही. समर्थाने देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं म्हटलंय. ही आत्मबुद्धी सहज रीतीने त्याच्या वर्तनामध्ये येईल. त्यातही ही ज्ञानी पुरुषाची लक्षणं अमादित्व अलंबित्व अहिंसा शांती ही आर्जव त्याच्यातला एक अमानित्व हा गुण आहे. त्या अमानित्व गुणाचेच बाकी सगळे गुण हे विस्तार आहे असं वाटलं. आपण अहिंसा पाहणार आहोत. पण अमानित्व म्हणजे मानित्व नसणं अर्थात देहाच्या बाबत मानित्व नसणं अस्मिता नसणं अहंकार नसणं हा फार मोठं गुण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अमानित्व वर निरूपण करताना संबंधी सौर्याची न ठरावी हा अमुका ऐसी लोहावी सेची लोका आपण बेदखल असावं. आपण विशेष ठळक कुठूनच दिसून आले देहाच्या अंगाने असणारे आपण कुठूनच दिसून आले अशी त्याची भूमिका असली तर अष्टावक्र जनक राजांच्या दरबारामध्ये जेव्हा गेले तेव्हा नावाप्रमाणे आठ ठिकाणी वाकलेले आणि मोठे कुरुप असे होते. उघड होत मानही वाकलेली होती कपरही वाकलेली होती गुडघेही वाकलेले होते चौदेही वाकलेले होते हातही वाकडे झालेले होते आठ ठिकाणी वाकलेले अष्टावक्र. जेव्हा जनक राजांच्या दरबारामध्ये गेले तेव्हा त्यांचं ते कुरूप स्वरूप पाहून देहाचं दर्शन पाहून एकदम हास्याचा स्फोट झाल्यासारखे सगळे हसले. विद्वानांची कबाळ होती पण एकदम हसू यावं असं त्यांचं रूप सगळ्यांना वाटलं. ते कसे तरी चालत आले ते चालणं मोठं विनोदी वाटलं. लोक हसले पंडित हसले सगळ्यांचं हास्य थांबल्यावर अष्टावक्र जोरात हसले गडगडाटी हसले. तेव्हा जनकराजांनी विचारलं की सगळे जेव्हा हसले तेव्हा तू गप्प बसून राहिलास आणि सगळ्यांचं हसणं थांबलं तेव्हा तू मोठ्यांदा हसलास तुझ्या हसण्याचं कारण तरी काय. सगळ्यांच्या हसण्याचं कारण तुझं ध्येय आहे हे मला समजलं. तेव्हा अष्टावक्र असं म्हणाले की मी असं समजलो की जनक राजांचा दरबार आहे. आत्मविचारावर चर्चा इथं घडते आत्म्याकडे पाहण्याच्या ऐवजी चांबड्याकडे पाहणारे लोक आहेत. इथं जवळ चांभारांची सभा भरलेली आहे आणि ते पाहून मला हसू आलं असं आजच्या उत्तर म्हणाले. जर मनाची अपेक्षा असेल तर दंभ हा यायलाच पाहिजे. जो मानित्व राखतो तो दांभिक असलाच पाहिजे. कारण आपल्या मुलांविषयी अभिमान ज्याच्या ठिकाणी मानित्व आहे त्याच्या ठिकाणी राहणार. मग मुलगा तसा नसला तरी देखील तसा आहे असं त्याला सांगावं लागेल. आपल्यापाशी एवढी संपत्ती नाही पण मानित्व असणाऱ्या व्यक्तीला ते सहन होत नाही, मग आपल्या संपत्तीची निराशा द्यावी. त्याच कोर कौतुक नसलेल्या संपत्तीच त्याला करावं असं वाटतं, याला तज्ञ म्हणतात. मधुरताईच्या एका मैत्रिणीच्या बहिणीकडे आम्ही गेलो होतो. तिची मैत्रिणी बरोबर होती, चांगल्या त्या दोघी. तिचं नवीन लग्न झालं तर म्हणून आम्ही तिच्या घरी गेलो. तर ती मोठ्या कौतुकाने सांगत होती. छोटं काटाळं होत, त्याच्यात सहा काटल्या ठेवलेल्या होत्या. एक लाकडी टोप कशा ठेवण्याचं, त्याच्यात पाच बशा, पाच टोप, चमचे, बाजूला एक कप्पा होता. तिथं काही भांडी पातेली होती, ताटं होती. ती सांगत होती की सध्या एवढं पुढे असं वाटतं. आणि तिची बहीण असं म्हणत होती, मधुराताईची मैत्रीण, की माझ्याकडे जर इतकी ताट आहेत की आता तिला ताटांचं काय करावं हे कळत नाही. तिने प्रत्येक गोष्ट म्हणावी आणि तिने असं म्हणावं की तुझ्याकडे एवढंच आहे. आणि माझ्याकडे तर हे फार आहे. शेवटी ती म्हणाली आपल्या बहिणीला की ताई, असं चारच महिने झाले माझा संसार सुरू होऊन, हे आहे एवढं आम्हाला दोघांना अगदी पुरेसं आहे असं ती म्हणाली. आनंदी होती. पण आपल्याकडं आहे असं दाखवणं हा स्तंभ आहे. आपलं मिरवणं हे मानित्व आहे आणि त्यापोटी दुसऱ्याला बोलणं ही हिंसा आहे. आपलं जे मानित्व आहे त्या मानित्वाचं संरक्षण करणं आणि जर त्याला धक्का लागला तर चौताळून उठणं ही अक्षमा आहे. आपल्या ठिकाणी जे गुण आहेत ते गुण विनोबा असं म्हणतात की हा अमानित्व किंवा नम्रता हा सेनापतीचा गुण आहे. तो दोन वर्षापूर्वी आपण पाहिलेला आहे, अमानित्व आणि अदम्यत्व. आणि ते असं म्हणतात की ज्ञान लक्षण सांगताना हा सेनापतीचा गुण भगवंतांनी पहिला सांगितला आणि दैवी गुण संपदेची लक्षणं सांगताना सर्वात शेवटी सांगितलं, ना की मानिता या शब्दाने. अभय सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आजव अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती अपरिशोधम दया भूतेषु अलोलुप्तम मार्दवम रीर चापलम तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नाति मानिता अति मानिता नष्ण. हा तिचा शेवटचा गुण म्हणून सांगितला. ज्ञान लक्षणाने ज्यांनी आघाडी सांभाळली त्या गुणांनी दैवी सगळ्या गुणांना आधार दिला असं ते म्हणतात. शेवटी राहून मानिता नसणं ज्यांनी अभय सिद्ध होत असं त्या ठिकाणी ते म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसेवर केलेलं निरूपण आपण आज पाहणार आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला तथाकथित अहिंसकांवर टीका केलेली आहे. ज्ञानेश्वरी टीकेचे प्रसंग फार कमी आहेत. तसं इथं ज्याला स्यूडो म्हणतात, खोटी दिखाऊ अशी अहिंसा किंवा पुढच्या भल्याकरता आत्ता हिंसा, हे ज्ञानेश्वर महाराजांना तसं मान्य नाही. ते ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला वर्णन करून सांगितलं. त्याच्यात त्यांनी कोणाला सोडलं नाही. पूर्व मीमांसकांच्या बाबत ते म्हणतात, परिते ऐसी देखा जैसा खांडून या शाखा मग तयाच्या पुरुखा खूप भिजे. झाडाच्या फांद्या तोडून टाकाव्या आणि त्या फांद्यांचं कुंपण तोडलेल्या झाडाचं केवळ त्याचं पुन्हा आहे त्याला जसं करावं. का पाहू तोडवी पचवीचे मग फुटीची पिढा राखीचे, हे तर आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. आपल्याला भूक लागली म्हणून बोलू का, आपलाच हात तोडायचा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो खायचा आणि आपली भूक भागवायची. नाना देऊळ मोडून किजे पौरी देवा, देऊळ तोडून टाकायचं आणि त्या देवळाच्या म्हणजे देवळाच्या ज्या भिंती वगैरे आहेत त्या सगळ्या तोडून मग बाहेर आवाराला मोठी भिंत निर्माण करायची. जे अवृष्टीचे उपद्रवे गाजले विश्व आगवे, पाऊस पडत नाही म्हणून सगळं विश्व चिंताग्रस्त झालेलं आहे, गांजलेलं आहे, अशा वेळेला म्हणून पर्जन्येष्ठी करावे नाना याग, म्हणून पर्जन्येष्ठी यज्ञ करावे. तवच ये इष्टीची या पुढी पशुहिंसा रोकडी, आणि तो याग करावा आणि त्याच्यामध्ये पशुंची हिंसा करावी, पर्जन्य पडावा म्हणून. पेरीचे नुसती हिंसा तेथ काय उगवेला अहिंसा, अशा प्रकारे ज्याच्या ठिकाणी केवळ हिंसा पेरलेली दिसते तिथं अहिंसा कशी उगवणार. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यात आयुर्वेदाला देखील सोडलं नाही होता. जे काय म्हणायचं त्याला बीएमएस का आयुर्वेदिक वैद्य, त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना क्षमा करावी आणि आयुर्वेद वाघवा तो याच मोहरा पांडवा जीवा कारणे करावा जीव घातो, जीव वाचवण्यासाठी जीवाचा घात करावा असं हे वैद्य शास्त्र निर्माण झालं. नाना रोगे आहळली लोळती भूते देखील ते हिंसा निवारावया केली चिकित्सा का. अनेक प्रकारच्या रोगाने त्रस्त झालेले अक्षरशः गडाबडा लोळणारे असे त्यांना सोडवण्यासाठी म्हणून कुठेतरी हिंसा करून चिकित्सा करावी लागते, कोणाची तरी हिंसा करून चिकित्सा करावी लागते. हा रोग काय आहे ते शोधायला तव ते चिकित्से पहिले एकादे कंद खणविले, मग म्हणून झाडाच्या मुळांना त्रास देणार. एकाचे कंद खणविले एका उपटविले समोळी सपत्री, तर कोणा मुळांना मुळासकट उपटलं आणि पानासह उकडायला सुरुवात केली. एके आड मोडविली अजंगमाची खाल काढली तर मोठा मोठे वृक्ष त्यांच्या ठिकाणी औषधी गुण आहेत म्हणून त्याची साधं बोलबोलून काढली. एक
हरि हरि हे असंच चालू राहावं असं वाटतं. हरि हरि ये नियती तू आलीस ना बरं झालं. ये अभंग म्हण हे बघ इकडं तू जमवलंस ते बरं झालं. हरी बस हो आजच म्हणणार आहेस का? नाही ना.
श्रीराम गगन मंडली राहिली लाभता निशब्द शांति श्वास परतुनी थांबले विली ती शुभंकर पाउले नीलवर्णी गगन भरुनी सावण्या शांति सल्याले सगुण निर्गुण समरसोनी सुख निरंतर संचले
अजून म्हणत फार सुंदर.
भेटी लागी जीवा लागली से आस भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्रं दिवस पाहे रात्रं दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन ओ तैसे माझे मन वाट पाहे भेटी लागी जीवा लागली से आस दिवाळीचा मुळा लेकी असावली लेकी असावली पाहतसे वाटुली पाहतसे वाटुली पंढरीची भेटी लागी जी वाट पाहे परी ओ वाट पाहे परी माऊलीची भेटी लागी जीवा लागली से आस तुका म्हणे मज लागली से भूक लागली से भूक तुका म्हणे मज लागली से भूक लागली से भूक धावनी श्रीमुख धावनी श्रीमुख दावी देवा भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस लागली से आस लागली से आस
वाह वाह छान मस्त मी तुझी वाटच पाहत होतो हरी हरी आपल्या USAच्या केंद्रामध्ये हिच्यामुळं आणि हिच्यासारख्या अजून दोन तीन भगिनी गाणाऱ्या असल्यामुळं अभंग गायनाची कशी लयलूट असेल ते तुम्हाला लक्षात आलं. एक प्रश्न आहे, आपल्याकडून घडणाऱ्या श्रवणामुळे तसेच आपल्या कृपेने जी थोडी फार साधना होते आहे त्यामुळे अनुसंधानाचे स्फुल्लिंग जागृत होते आहे, परंतु वाढत्या प्रापंचिक जबाबदाऱ्या, कामांचा प्रचंड रेटा, विविध प्रकारच्या चिंता यांच्या भाराखाली हे स्फुल्लिंग वारंवार विझून गेल्यासारखे होते, त्यामुळे अस्वस्थ होते. यासाठी काय करावे? हा जणू अनेकांच्या अंतःकरणातला प्रश्न असावा. आपल्याकडून घडणाऱ्या श्रवणामुळे तसेच आपल्या कृपेने जी थोडी भार साधना होते आहे असं म्हटलेलं आहे. खरंच सद्गुरु मुखातून जे श्रवण होतं त्या श्रवणानेच रोज आपल्या साधनेची जी उर्मी असते तिला संजीवनी मिळत असते, जणू अमृत सिंचन होत असतं. श्रवण करत साधना करणारा साधक आणि श्रवण न करता, म्हणजे ज्याला श्रवण नाही आणि साधना करतो आहे असा साधक, यांच्यामध्ये पुढे पुढे जमीन आणि आसमान एवढा फरक होऊन जातो. कारण श्रवणामुळे नित्य संजीवनी मिळत असते. श्रवणामुळे अनेक विकार दूर व्हायला मदत होते. आपल्या ज्या अन्यथा कल्पना आहेत, परमार्थापेक्षा वेगळ्या कल्पना जीवनाविषयी लौकिकाविषयी, त्याच्याही मर्यादा नीट लक्षात केवळ श्रवणामुळे येतात. श्रवणामुळे आपल्याला काय ध्येय प्राप्त करायचं आहे याची वारंवार आठवण होते, वारंवार स्मरण होतं. आणि हे वारंवार स्मरण गरजेचं असतं. श्रवणामुळे आपल्या ठिकाणचे गुणही वर्धिष्ण होतात, श्रवणामुळे विचार बदलतात. असं असल्यामुळे श्रवणाला अतिशय महत्व आहे. समर्थ तर ज्यामुळे समाधान होतं ते परमार्थाचं साधन म्हणजे श्रवण, एवढं श्रवणाचं कौतुक करतात. ऐक परमार्थाचे साधन जेणे घडे समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयसी. आणि खरंच ज्याला खूप ध्यानाचा अजून प्रत्यय चांगल्या ध्यानाचा यायचा आहे, जो भक्तीत खूप रममाण झालेला नाहीये तूर्त, ज्याला कर्म देखील जशी सांगितलेली आहेत शास्त्रांनी तशी अजून जमत नाहीयेत, त्याला ध्यानाचं समाधान मिळत नाही हे उघड आहे, भक्तीचं समाधान मिळत नाही हे उघड आहे, कर्माचं समाधान मिळत नाही हेही उघड आहे. तो प्रयत्न करणारा आहे पण अजून त्याला मिळालेलं नाही. पण श्रवण केल्यावर त्याला समाधान मिळतं. त्यामुळे परमार्थाचं श्रवण हे जे साधन आहे ते मोठं समाधान देणार आहे. आणि या समाधानाला हाताला धरून तो पुढे ध्यानाचं समाधान मिळवणार असतो. या समाधानाला हाताला धरून तो भक्तीचं समाधान मिळवणार असतो. या समाधानाला हाताला धरून तो कर्म करायला शिकणार असतो. आणि सत्कर्माचं समाधान, फलत्यागाचं समाधान हे श्रवणाला धरून त्याला मिळणार असतं. त्यामुळं परमार्थामध्ये एकमेव श्रवण हे प्राथमिक समाधानाचं साधन आहे. आणि हे असं म्हणतात की आपल्याकडून घडणाऱ्या श्रवणामुळे, तसेच आपल्या कृपेने जी थोडीफार साधना होते आहे त्यामुळे, श्रवणामुळेच साधना होते. श्रवणामुळे आपण साधना करायला प्रवृत्त होतो. साधक साधना करण्याचा निश्चय श्रवणामुळे करतो. पण साधक मी श्रवण करतो त्यामुळे मी साधना करायला प्रवृत्त झालो एवढं न समजता अजून एक मध्ये कृपा ही गोष्ट देखील समजतो, आणतो मध्ये. आणि हेही योग्य आहे. नाहीतर मी श्रवण करतो, मी साधना करतो, हा जो मधला मी आहे तो जाण्यासाठी तुमच्या कृपेमुळे माझी साधना होते आहे हेही श्रवण होण्याचंच लक्षण आहे. श्रवणामुळेच हे सुचतं. श्रवणामुळेच या विचारापर्यंत व्यक्ती पोचते की माझी साधना होते ती देखील तुमच्या कृपेमुळे होते आहे. कारण मी श्रवण करतो ही देखील तुमची कृपा आहे. तुम्ही बोलताय म्हणून मला ऐकायला मिळतंय ही तुमची कृपा आहे. म्हणून माझी जी साधना होते आहे ती देखील जरी मी करत असलो तरी तुमच्या कृपेनी होते आहे. आणि ही दोन्ही विधानं चांगली लिहिलेली आहेत. आपल्याकडून घडणाऱ्या श्रवणामुळे, तसेच आपल्या कृपेने जी थोडी बहुत साधना होते आहे त्यामुळे अनुसंधानाचे स्फुल्लिंग जागे होते आहे. खूप चांगलं. परंतु, पण आणि परंतु आपल्या जीवनामध्ये राहणार, त्याला इलाज नाहीये. कारण हे असंच जर पुढे जात राहिलं, जसं एखादी आई म्हणते ना की माझ्या मुलाची बुद्धी फार चांगली आहे, माझी तर कल्पना आहे की प्रत्येक आईलाच आपल्या मुलाबद्दल तसं वाटत असतं. ती कदाचित वस्तुस्थितीही असेल, मुलाची बुद्धी खरंच चांगली असेल, पण खेळण्याकडे फार त्याचं लक्ष असतं. एका जागी बसत नाही, जर बसला तर त्याची स्मरणशक्ती चांगली आहे. आणि यश ही जी गोष्ट आहे ती अशा सगळ्या गोष्टी जमूनच मिळत असते. नुसती बुद्धी चांगली असून यश मिळत नाही. त्यांनी बैठक मारून बसलं पाहिजे, खेळण्यातलं लक्ष जरा काढलं पाहिजे आणि अभ्यासामध्ये लक्ष घातलं पाहिजे, तर आई म्हणते ते खरं होणार. म्हणून जो मुलगा ज्याची बुद्धी चांगली आहे आणि या सगळ्या बुद्धी चांगली असण्याचा जो लाभ आहे तो लाभ आपल्या वर्तनानी मिळवतो, आपल्या वर्तनानी हा लाभ मिळवणं ही एक विशेष बुद्धी आहे असं मी म्हणतो. याचा अर्थ तुमच्या मुलाला बुद्धी जरी असली तरी देखील अभ्यासाकरता काय करायला पाहिजे ही बुद्धी नाहीये ना. अभ्यासाकरता आपण काय दक्षता घ्यायचं ही बुद्धी तो बाळगत नाहीये. त्यामुळे नुसतीच बुद्धी चांगली आहे असं आईनी म्हणून उपयोग होत नाही. वेळच्या वेळेला समजणं मुलाला देखील महत्व अभ्यासाचं आणि त्यांनी कसून अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. आणि अशी स्वतःची अभ्यास करण्याची जी तळमळ आहे, आस आहे, ती जर नसेल, ती असण्यासाठीही एक बुद्धीची गरज आहे ना. ती जर नसेल तर नुसत्या चांगल्या बुद्धीचा उपयोग काय. पण त्याचं लक्ष दुसरीकडं असतं. ते लक्ष दुसरीकडं न जाण्यासाठी देखील मुलाला एका बुद्धीची गरज आहे, नाहीतर सगळ्यांनीच पहिला नंबर मिळवला असता. आदर्श परिस्थितीमध्ये ते घडत नाही. याचा अर्थच असा की तुमच्या मुलाची बुद्धी सर्वांगीण नाहीये. हे जसं मुलाच्या बाबत म्हणावं तसं श्रवणामुळं, तसंच आपल्या कृपेनी जी थोडी बहुत साधना होते आहे त्यामुळं अनुसंधानाचं स्फुल्लिंग जागृत होतं. परंतु वाढत्या प्रापंचिक जबाबदाऱ्या एक, कामाचा रेटा ही दुसरी गोष्ट, कामाचा प्रचंड रेटा आणि विविध प्रकारच्या चिंता, याच्यातून कोणाचीच मुक्तता नाही. याच्यातून तसं कोणी सुटलं नाही. तुकाराम महाराजांवर वाढत्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पडल्या. वाढत्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पडल्या की कामाचा प्रचंड रेटा आलाच. जेव्हा प्रपंच वाढतो तेव्हा जास्त काम करायला लागतं. जसं स्वामीजी म्हटले, स्वामीजींनी सांगितलं की लग्न झाल्यानंतर ते जे टेलरिंग करत होते आणि होलसेल जो तयार कपडे विकतो त्याच्याकडे नेऊन देत होते, त्यांनी पुढचं पाहावं, माझी शिलाई आणि एवढं मी त्याच्याकडून कापड आणीन, शिवून शिलाई घेईन, त्यांनी काय किमतीला विकायचा हा त्याचा प्रश्न. पण स्वामीजी असं म्हणतात की माझा विवाह झाल्यानंतर एक खाणारं तोंड वाढलं, मग मी स्वतः कपडे शिवायला सुरुवात केली. स्वतः म्हणजे प्रत्यक्ष गिराईकाचे कपडे शिवायला सुरुवात केली. जे होलसेलर देतो तो कमी देतो टेलरला, पण आपण जर टेलरकडे टाकलं तर शिलाई जास्त मिळवायला सुरुवात केली. थोडक्यात जसं एक मुलगी झाली त्याच्या पुढं, तर मी कापड ठेवायला सुरुवात केली आणि आलेली व्यक्ती आपल्याकडूनच कापड घेईल, म्हणजे कापडाचेही पैसे आपल्याला मिळतील विक्रीचे, आणि मीच शिवायला सुरुवात केली. तेव्हा मी शाळेचे युनिफॉर्म शिवायला सुरुवात केली असं ते म्हणतात. आणि जेव्हा मुलं वाढली तेव्हा मी कापड व्यवसाय वाढवला एका बाजूला, केवळ शाळेचा युनिफॉर्म तिथल्या तिथं घ्या आणि शिवायला टाका एवढंच होतं, त्याच्याऐवजी अन्य गोष्टीही ठेवायला लागलो असं ते म्हणतात. आणि जेव्हा प्रपंच अजून वाढला आणि आपल्या बहिणीचीही उदरनिर्वाहाची सोय करायची होती, तेव्हा टेलरिंग ही स्वतंत्र ब्रँच केली आणि कापड व्यवसाय ही स्वतंत्र ब्रँच केली. ती मेहुण्यांना दिली टेलरिंगची आणि मी कापड व्यवसाय अजून वाढवला. आणि जेव्हा मुलं शिकत होती, प्रपंचाला पैशाची गरज होती आणि त्यांची लग्न कार्य सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, तोपर्यंत मी दिवसातून 12-12 तास काम केलं असं स्वामीजी म्हणतात. प्रपंचाच्या वाढत्या जबाबदाऱ्या, कामाचा प्रचंड रेटा. आणि जेव्हा मुलींची लग्न झाली, मुलाचं लग्न झालं, ते सगळे स्वतंत्र झाले, तेव्हा कापड व्यवसायाचा जो वाढता रेटा होता, तर तो दोघांनाच आपण आणि आपली पत्नी एवढ्यापुरताच आता व्यवसाय आहे हे लक्षात घेऊन, आणि तेव्हा त्यांच्या जीवनात परमार्थही आलेला होता व्यवस्थित, या दोन्हीला न्याय देता येईल एवढीच दुकानदारी करायची ठरवली. आणि सद्गुरू जरी झाले तरी देखील, म्हणजे 1975 साली त्यांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली आणि 1981 साली त्यांनी दुकान विकलं, म्हणजे किती 7 वर्षांनी दुकान विकलं नंतर, किंवा 6 वर्षांनी दुकान विकलं. त्याच्या आधी 3 वर्ष त्यांच्या धाकट्या मुलीचं लग्न झालेलं होतं. हा जो काळ आहे, हा काळ आपला आणि आपल्या पत्नीचा भविष्य निर्वाह होईल एवढे पैसे मी साठवले आणि दुकान विकलं असं ते म्हणतात. त्याकरता त्यांना 65व्या वर्षापर्यंत दुकानदारी करावी लागली. ऐकून घ्या, 65व्या वर्षापर्यंत. तेव्हा ते दुहेरी व्याप सांभाळत होते, अनुग्रही देत होते आणि संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणूनही काम करत होते. वाढत्या प्रापंचिक जबाबदाऱ्यांबरोबर व्याप वाढवला, तो जसा प्रपंचाचा व्याप कमी होत गेला तसा व्यवसायाचा व्याप कमी केला आणि आपल्याला शेवटपर्यंत पुरेल एवढी पुंजी आपण मिळवली आणि मग दुकान विकलं. कारण ते असं म्हणत असत की प्रवचनकार जोपर्यंत प्रवचन करतो आहे आणि तो आर्थिकदृष्ट्या आपल्यावर अवलंबून नाही अशी समोरच्याला खात्री आहे, तोपर्यंत त्याचं सांगणं हे ठसतं. त्याचे आश्रयदाते जर समोर 5-10 बसलेले असतील तर त्याचं सांगणं तेजस्वी होऊ शकत नाही. म्हणून आपण आपली सोय करावी, आपल्या पायावर उभं राहावं आणि मग परमार्थही करायचा आहे. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, तसं होता कामा नये. एक प्रपंचाचं आणि पैशाचं महत्व आहे आणि एक परमार्थाचं आणि वैराग्यशील निस्पृह वर्तनाचं जीवन आहे. ही दोन्ही जीवन सांभाळणं हे ज्याचं त्याचं काम आहे अशी त्यांची विचारसरणी होती, जी त्यांच्याकडून आपण सगळे शिकलो ती ही विचारसरणी आहे. त्यामुळे जे संसारी संत आहेत त्या संसारी संतांना याच्यातली कोणतीच गोष्ट चुकत नाही. वाढती प्रापंचिक जबाबदारी, कामाचा वाढता रेटा, जबाबदारीनुसार असणारा रेटा आणि विविध प्रकारच्या चिंता. कसं आहे की आपली स्वतःची प्रकृती, आपली नोकरी उद्योग व्यवसाय सांभाळण्यासाठी आपल्याला करावी लागणारी कसरत मेहनत, प्रारब्धवशात आपल्या व्यक्तीवर एकट्यावर येणारी संकट, प्रारब्धवशात हे जसं आपल्याला सहन करावं लागतं तसं प्रपंचात राहणाऱ्या व्यक्तीला प्रपंचामध्ये इतर जे कुटुंबातले घटक आहेत त्यांच्यावर आलेली संकट देखील प्रारब्धवशात म्हणून यालाही सहन करावी लागतात. याला असं म्हणता येत नाही की माझ्या मुलाचं संकट आहे मुलगा बघून घेईल. योग्य रीतीने लक्ष घालावं लागतं. आपल्या पत्नीचं, आपल्या पतीचं, आपल्या मुलांचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या नातवंडांचं ज्या ज्या म्हणून गोष्टी आहेत आणि प्रारब्धवशात त्यांच्यावर येणारी संकट तर त्याची झळ त्याला सहन करावी लागते. याला कोणीच याच्यातून कोणाची सुटका नाही. अगदी स्वामीजींचे जावई गेले तर हे केवळ त्यांच्या मुलीवर आलेलं संकट नव्हतं तर त्यांच्यावर आणि सरलाताईंवर आलेलंही संकट होतं. त्यामुळे प्रापंचिक चिंता या ज्या गोष्टी आहेत आपली नातवंड त्यांचं सगळं नीट होणं सगळ्या बाजूंनी लक्ष तर घालावं लागेल. याच्यातून तशी सुटका नाही. आणि तुम्ही जर सुटका करून घेतली तर तुम्हालाही मग तशा प्रकारे सोडून देण्यात येतं. जो अगदीच कशाकडेच पाहत नाही त्याच्याकडे मग इतर पाहत नाहीत कुटुंबातले. हे सगळं सहन करावं लागतं. त्यामुळं हा क्रिटिकल बॅलन्स प्रत्येकाला सांभाळावा लागेलच. पण ते असं म्हणतात की हे सगळं करत असताना या साधनेनी आणि श्रवणानी जे अनुसंधानाचं स्फुल्लिंग जागं होतं आहे ते वारंवार विझून गेल्यासारखं होतं. म्हणून स्वामीजींची काही वचनं होती. ती वचनं अशी की पत्नी ही काम जिंकण्यासाठी आहे असं ते म्हणत असत. पती हा काम जिंकण्यासाठी आहे. मुलं ही क्रोध जिंकण्यासाठी आहेत. कारण तुमची मुलं असली तरी तुमच्या मनासारखं प्रत्येक वेळेला वागतील असं नाही. यावेळेला तुम्हाला क्षुब्धता येऊ शकते. जे परमार्थाकरता आवश्यक गुण आहेत ते प्रपंचातून मिळवता येणं शक्य आहे असं ते म्हणत असत. म्हणून मुलं ही क्रोध जिंकण्याचं साधन म्हणून मुलांकडे पाहावं. नाहीतर कधी कधी मुलांशी आई वडिलांचा संघर्ष हा इतक्या टोकाला जातो की जणू तो आपला जन्माचा ताबेदार आहे मुलगा असं वडील धरून चालतात आणि मुलगा तसं समजत नाही. पण मुलगा हा क्रोध जिंकण्याचं साधन आहे असं स्वामीजी म्हणत असत. त्याचं स्वतंत्र जीवन आहे आणि त्याच्याबद्दल आपल्या ठिकाणी स्वीकार देखील असावा, ऍक्सेप्टन्स असावा त्याच्या विचारांना, त्याच्या कृतीला. त्याच्यापासून काही एक अलिप्तता असावी. आणि पैसा सगळ्यात शेवटचं ऐकून घ्या. स्वामीजींचं म्हणणं पैसा हा वैराग्य वृत्ती वाढवण्यासाठी आहे असं ते सांगत असत. पैसा हा लोभ जिंकण्यासाठी आहे असं स्वामीजी सांगत असत. मला एका साधकांनी असं सांगितलं की या गणेशपुरमच्या वेळेला मी जेव्हा आर्थिक आवाहन केलं ते खूप प्रामाणिकपणाने येऊन बोलले. ते असं म्हणाले की जेव्हा असं आवाहन केलं तेव्हा 10 वर्षांमध्ये आपल्या केंद्रामध्ये हे एकच असं ठिकाण आहे की जिथं आर्थिक आवाहन केलं जात नाही, जे सगळीकडे केलं जातं. इथं आर्थिक अपेक्षा नाही असं समजून मी आलेलो होतो आणि जेव्हा तुम्ही प्रथम आवाहन केलं तेव्हा माझ्या मनात असं आलं की नको आता इथं जायला. मग मला असं कळलं की हा आपला लोभ होता. आपल्याकडून पैसे जात आहेत म्हणून आपली विरोधी भावना निर्माण झाली. ते म्हणाले मी जाग्यावर आलो, मी विचार करून जाग्यावर आलो. आपले जे पैसे आहेत हे पैसे आपला लोभ जिंकण्याचं साधन आहे, नाहीतर पैसे लोभ वाढवतात, मुलं क्रोध वाढवतात आणि पती पत्नीचा काम वाढवतो किंवा पत्नी पतीचा काम वाढवतो. हे जिंकण्याकरता म्हणून प्रपंच आहे अशा बोधानी अशा बेतानी जो प्रपंच करेल तो प्रपंच करताना परमार्थ करेल. म्हणून वाढत्या प्रापंचिक जबाबदाऱ्या असतील तर अलिप्त राहून एकेची काळी भोगितो ज्ञानी संसार परमार्थ दोन्ही सरोवरामध्ये माध्यान काळी अनुभवी जैसा कोणी वरी ऊन असणार चटके खालती पाणी एकाच वेळेला कंबरभर पाण्यामध्ये जो उभा आहे तो एकाच वेळेला ऊन देखील अनुभवतो आणि पाण्याची शीतलता देखील अनुभवतो. तसं परमार्थ आणि प्रपंच एकेची काळी भोगितो ज्ञानी त्याला चटके बसणार आहेत. स्वतःचेही आणि स्वतःच्या संबंधित जे आहेत त्यांची मानसिक स्थिती शारीरिक स्थिती आर्थिक स्थिती इतर होणारी कुचंबणा भावनिक कुचंबणा याच्यामध्ये त्यांना धीरही द्यायचा आहे आणि त्याच वेळेला आपण आपली आत्मशांती गमावायची नाहीये. या क्रिटिकल बॅलन्स राखून आपल्याला चालायचंच आहे. ते जरी आपले म्हणून आपण त्यांचं करत असलो तरी देखील देहही आपला नाही मग त्यांची काय बात. अशा प्रकारचा अलिप्तपणा देखील राखायचा आहे. एकाच वेळेला आपण त्यांच्याकरता झिजायचंही आहे आणि एकाच वेळेला आपण अतिशय वेगळे देखील राहायचं आहे. एकाच वेळेला कोणाला भावनिक सपोर्टही करायचा आहे आणि त्याच वेळेला आत्म्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही सुखही नाही आणि दुःखही नाही निंदाही नाही आणि स्तुतीही नाही. अशा प्रकारचा विवेक आपल्या स्वतःविषयी स्वतःच्या अंतःकरणामध्ये अतिशय पक्काही ठेवायचा आहे. हे करणं याच्यात शहामत आहे. हे करणं ही सामान्य गोष्ट नाही. नाहीतर रामकृष्ण म्हणत असत की संसारी मनुष्यानं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये असलेल्या चिखलासारखा असं म्हणायचंय की थोडीशी पावसाची भुरभूर आली की लगेच झालाच ओला आणि थोडं ऊन पडलं की झाला लगेच कोरडा ठणठणीत असं म्हणायचंय. त्यामुळे वाढत्या प्रापंचिक जबाबदाऱ्या या आपल्या वयाबरोबर वाढत राहतात. नंतर त्या घेणारे आणि कोणीतरी होतात. तुमचा निवृत्तीचा काळ येतो पण या वाढत्या प्रापंचिक जबाबदारीतून तुम्ही तुमच्या पुरते स्वयंपूर्ण असावेत असं जे स्वामीजी म्हणतात तसं तुम्ही असणं गरजेचं आहे. म्हणून आत्ताच्या वाढत्या प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि त्याकरता असणारा कामाचा रेटा हा उत्साहाने करावा. कुर्वन नेवेह कर्माणि जिजी विशेष शतम समाहा शंभर वर्ष कर्म करत करतच जगण्याची इच्छा धरावी. शंभर वर्ष याचा अर्थ आयुष्य असेल तर पूर्णता जी आहे मग शंभरच नव्हे तर कोणाचं 70 संपेल कोणाचं 80 मध्ये संपेल कोणाचं 90 संपेल. जे मिळालं ते आपण दोन्ही अंगांनी पूर्णता सांभाळत करायचा प्रयत्न करावा. तरी देखील प्रपंच हा कितीही पूर्ण करायचा असं म्हटलं तरी देखील काही एक अपूर्ण राहतोच. म्हणून प्रपंचातली पूर्णता असा कोणताच प्रकार तसा नाहीये तो काही एक अपूर्ण राहतो. कितीही दक्षता घेतली अगदी मुलांना चांगलं शिकवलं ते विचारे नसेच झाले काहीही होऊ शकतं. किंवा एखादी गोष्ट अशी झाली की आपण मुलांपासून दूर आहोत अशी परिस्थिती निर्माण झाली काय करणार. पत्नी खूप चांगली आहे पण आपल्या आधी गेली, पती खूप चांगला आहे पण आपल्या आधी गेला, काय करणार? म्हणून संसारामध्ये पूर्ण सुख नाही, तरी देखील संसार हा जसा आहे तसा सजवून करावाच लागतो आणि तो करावा, आनंदाने करावा. जसे पत्ते खेळताना आपल्याला कोणते पत्ते येणार आहेत हे माहीत नसतं, जे काही पत्ते आलेले आहेत तर आपण आपल्या अक्कल हुशारीनी शक्तीबुद्धीप्रमाणे आपला डाव जास्तीत जास्त चांगला खेळायचा प्रयत्न करतो आनंदाने. पिशी आली म्हणून रडणारे लोक तुम्ही पाहिले असतील, आणि कधी कधी ही पिशी तास तास दोन दोन तास जेव्हा राहते तेव्हा लहानपणी आपल्याला रडूही आलेलं असेल, पण ते आपल्याला शिकून जायला पाहिजे असं मी म्हणेन. कोणाकोणाच्या वाट्याला संसारात ही पिशीच येते, काय करणार? मग यामुळं वैराग्य भाव निर्माण व्हावा म्हणून मी प्रथम तुकाराम महाराजांचा त्याच करता उल्लेख केला की या सगळ्या गोष्टी असताना या सगळ्या गोष्टीमुळं वैराग्य यावं, अंतरी वैराग्य यावं, बाहेर तोडू नये पण अंतरी वैराग्य यावं. आणि ते वैराग्य आलं की हा स्फुलिंग मग दबून नाही जाणार, कितीही दाबला तरी जे दाबेल त्याला जाळत तो वर येईल. स्फुलिंग असेल तर दबत नाही, जो दबतो तो स्फुलिंगच नाही. म्हणून ज्या ज्या गोष्टी त्याच्यावर येतील त्यांना जाळून तो वर येईल. जाळूनी संसार राहिलो अंगणी असे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. म्हणून दशा अथवा दुर्दशा, दशे उपरी दुर्दशा काहीही होऊ शकतं, पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपला आपल्या ठिकाणी असणारा विवेक, वैराग्य भाव आणि परमार्थ करण्याची दुर्दम्य इच्छा श्रवणामुळे निर्माण होणारी, यांनी आपण यश गाठणारच, आपण यश गाठणार अशा प्रकारचा दृढ संकल्प करावा. स्फुलिंग वगैरे काही विजून जाणार नाही. रोज तुम्ही इथं येता हेच पुरेसं आहे, त्यामुळे तुमचं स्फुलिंग विझणार नाही. तात्कालिक चिंता कदाचित कधी कधी ग्रासून राहू शकतात, तो तुमचा दोष नाही. याचं कारण तुम्ही तुमच्या शक्तीबुद्धीप्रमाणे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करता, त्यामुळे तुमच्या शक्तीतली काही शक्ती तिकडे डायव्हर्ट होते आहे. जी शक्ती आहे ती मर्यादित आहे. जी एक वेळ जेव्हा अडचण नव्हती तेव्हा सगळी परमार्थाकरता लागलेली होती, त्याच्यातला काही भाग अडचण निवारण करण्याचा विचार करण्यासाठी, तर्क लढवण्यासाठी, कष्ट देण्यासाठी जातो आहे, तर जाऊ देत. ते करत असताना पारमार्थिक भूमिकेतून करावं असं मी म्हणेन. पारमार्थिक भूमिका सोडू नये. तसंच त्याच्यातलं यश आणि त्याच्यातलं अपयश हे अंतिम समजू नये, कारण आजचं जे यश आहे असं आपल्याला वाटतं, एखादी गोष्ट मनासारखी सुटली तर तो शेवट नसतो, त्याच्या पुढे त्या व्यक्तीला परत काहीतरी अडचण येत असते, हे कधीही न संपणार आहे. असं असल्यामुळं जित्याची खोड, जर हा समजा जिता आहे तर त्याची खोड तो मेल्याखेरीज जाणार नाही. ज्या अडचणी आहेत त्या अडचणी देह संपला की संपल्या, बस संपलं. आता मला माझ्या प्रपंचात ज्या अडचणी येत होत्या त्याच माझ्या वडिलांच्या होत्या, पण आताच्या ज्या आहेत अडचणी, माझे वडील त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांची सुटका झाली याच्यातून, तोपर्यंत त्यांनी त्या वाहिल्या, मीही व्हायच्या आहेत पण पारमार्थिक भूमिकेतून व्हायच्या आहेत. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सर्व बाजूंनी सांभाळत पण आत्मज्ञानाकडे जाण्याचा प्रयत्न करणं हे करतच आपल्याला जगायचं आहे. आणि मग कदाचित आपला प्रपंच व्यापक होतो. हे ज्याला कुटुंबात जमतं अजून थोडंसं बाहेर लक्ष घालून तिथं जमतं, त्याचा प्रपंच, स्वामीजींचा प्रपंच केवढा मोठा होता. आपल्या सगळ्यांचे प्रपंच त्यांच्या प्रपंचात होते. आपल्या सगळ्या अडचणींमध्ये ते लक्ष घालत होते. ते मला म्हणत होते की तू हा फ्लॅट घे, तुला जेवढे कमी पैसे पडतील तेवढे मी देतो. त्यांना काय गरज होती? कित्येकांची जी आजारपणं होती त्याची ते काळजी करत होते, काळजी घेत होते. कित्येकांना भावनिक आधार होऊन राहिलेले होते, त्यांची शक्ती वाढते. तसं तुमच्या लक्षात येईल की तुमच्या प्रपंचाने तर तुम्ही दमत नाहीच आहात, एकदा अलिप्त राहण्याची युक्ती कळली तर, पण अशा अनेकांच्या प्रपंचाने तुम्ही दबून जाणार नाही. तुमची शक्ती वाढेल, इतरांना उलट तुम्ही आधार होऊन राहाल, असं तुमच्या बाबत होऊ शकतं. त्यामुळं व्यापकतेमध्येच सुख आहे. अगदी अल्प अल्प होत स्वतः पुरता राहिला तरी दुःखातून सुटका नाहीये. त्यामुळं असू देत वाढत्या प्रापंचिक जबाबदाऱ्या, कामाचा प्रचंड रेटा आणि विविध प्रकारच्या चिंता, याला पारमार्थिक अंगानीच आपण तोंड देऊ असं मी सांगतो. श्रवणापासून ज्या युक्त्या, विवेक, साधन, वैराग्यभाव याच्याकडे अलिप्तपणा पाहण्याची दृष्टी जी प्राप्त होते, त्यांनीच याला आपण तोंड देऊ शकू. दुसरा कोणता मार्ग नाही. आणि ते तोंड असं देऊ की उद्या संत देखील तुमच्याकडे डोळे लावून बसतील की अशी व्यक्ती असावी जी सगळ्या गोष्टी करत असताना आपली आनंद वृत्ती सोडत नाही. त्याला कमी अडचणी नाहीत, पण तो बघा कसा आहे असं संत तुमच्याबद्दल म्हणतील असं होणं शक्य आहे. त्यामुळं स्फुल्लिंग दबणार वगैरे काही नाही. जी अस्वस्थता येते ती अस्वस्थता अशा प्रकारच्या उत्साही विचारांनी घालून टाकावी. आणि या सगळ्या गोष्टी सुखे नैव आपण तोंड देत राहावं. हरिओम तत्सत. आपण एक अर्धा मिनिट शांत बसू. हरी 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 स्वामी जी हरी. बुला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्री राम.